मत्तयाचे सुवर्तमान याचा दुसरा अध्याय। हेरोद राजाच्या दिवसात यहुदिया प्रांतातील बेतलहेम नगरात येशूचा जन्म झाल्यानंतर पूर्वेकडील देशातून ज्ञानी लोक यरुशलेम शहरात येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहिला आणि त्यास नमन कराव्यास आलो आहोत। जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम शहर घाबरून गेले। हेरोद राजाने जे सर्व मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांना एकत्र जमून त्यांना विचारले की ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार आहे? ते त्यास म्हणाले, यहुद्या प्रांतातील बेतलहेम शहरात, कारण संदेष्ट्यांच्याद्वारे असे लिहिले आहे की हे बेतलहेमा यहुद्यांच्या प्रांता, तू यहुद्यांच्या सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहेस। असे मुळीच नाही, कारण तुझ्यातून असा सरदार निघेल जो माझ्या इस्रायल लोकांचा सांभाळ करीन। मग हेरोद राजाने ज्ञानी लोकास गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा नक्की कधी दिसला याची वेळ विचारून घेतली। त्याने त्यांना बेतलहेमास पाठवताना म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व तुम्हा शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्यास नमन करीन। राजाचे हे सांगणे ऐकून ते त्याच्या वाटेने निघाले। जो तारा त्यांनी पूर्वीच पाहिला होता त्याने बेतलहेम नगरापर्यंत त्यांचे मार्गदर्शन केले आणि ज्ञानी लोक बालकापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या पुढे चालला। तो तारा पाहून ज्ञानी लोकास अतिशय आनंद झाला। नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले। त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली। देवाने त्यांना स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नका अशी सूचना दिल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात निघून गेले। ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे। त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला। तो हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला। मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे असे जे प्रभूने संदेष्टांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण झाले। तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद राजा अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतलहेमास व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे पुरुष बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जेवे मारले। यिर्मिया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले। ते असे, रामा येथे रडणे व मोठा अंकात ह्याचा शब्द ऐकण्यात आला। राहेल आपल्या मुलाकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना। पुढे हेरोद राजा मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायल देशात जा, कारण बालकांचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत। तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्रायल देशात आला। परंतु यारखेलाव हा आपला पिता हेरोद याच्या जागी यहुदिया प्रांतात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जाण्यास घाबरला आणि स्वप्नात देवाने सूचना केल्यानंतर तो गालील प्रांतास निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, अशासाठी की त्याला नासुरी म्हणतील हे जे संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे।